नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामतुमघा राष्ट्रीय खबरो दिता. यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रयागराजात 7,000 कोटी रुपयांचे जायते प्रकल्प लायतले चालीक. गोयचे आदले मुखेलमंत्री तशेंच आदले केंद्रीय संरक्षण मंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांची आज जयंती. देशभरातल्या सगळ्या राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशांनी 5G सेवा सुरू केल्या. आनी खेळांत हॉकींत बायलांच्या ज्युनियर आशिया करंडकात भारतान थायलंडाचेर 9-0 असो पराभव केलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रयागराजात महाकुंभ मेला 2025 पयली मुळाव्या साधन सुविधा बळगे दिवपा हेतान 7,000 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. या प्रकल्पात 10 नवे रोड ओव्हर ब्रिज आनी फ्लायओव्हर, कायमस्वरुपी घाट आनी न्हंयवेले देगेवेले रस्ते बांदप हाचो आस्पाव जाता. हे सगळे प्रयागराजात आनी ताचे भोंवतणी जोडणी आनी प्रवासाची सोय वाडोवपा खातीर डिझायन केल्यात. तशेंच गंगेत प्रक्रिया करूंक नाशिल्ले सांडपाणी व्हांवचे न्हय हे खातीरच्या प्रकल्पांचे उक्तावण ते करतले. प्रधानमंत्री दनपारा 12:15 स्मारक प्रयागराजात पावपाचे आसात. गंगा यमुना सरस्वती न्हंयचे संगम आशिल्ल्या पवित्र संगमाचेर विधीपूर्वक पुजा आनी दर्शनान तांची भेट सुरू जातली. इतिहासीक अक्षय वटवृक्षाचे पुजन केल्या उपरांत ते हनुमान देवूळ आनी सरस्वती बांयक भेट दितले. मोदी महाकुंभ प्रदर्शन थळाकूय भेट दितले आनी कुंभ मेळाच्या तयारेचो नियाळ घेतले. तशेंच महाकुंभाक भेट दिवप्यांक मजत करपा खातीर तयार केल्लो सहाय्यक चॅट बोटूय सुरू करतले. हेर प्रकल्पा वांगडा ह्या चॅट बोटाक लागून ही कार्यावळ कुंभमेळाचे आयोजन करपाक चड वेवस्थीत आनी सुगम जातली आनी प्रयागराजाची एक सांस्कृतीक आनी आध्यात्मीक केंद्र म्हणून वळख घटमूट जातली. फुडल्या वर्सा 13 जानेवारी सावन कुंभ मेला सुरू जातलो आनी 26 फेब्रुवारी मेरेन चलतलो. गोयचे आदले मुखेलमंत्री तशेंच आदले केंद्रीय संरक्षण मंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांची आज जयंती. तांच्या जयंती निमतान मिरामार पणजी हांगा तांच्या स्मृतीथळार सकाळी 9 वरांचेर मुखेलमंत्री प्रमोद सावंत आनी हेर मानेस्त तांकां आर्गां ओंपतले. तांच्या उगडासाक दर वर्सा मनोहर पर्रीकार विज्ञान महोत्सव घडोवन हाडटात. एनआयओच्या सभाघरांत हे खातीर नामनेच्या विज्ञानिकांची व्याख्यानां जातली. हे वेळार गोयचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकार युवा विज्ञानीक पुरस्कार प्रदान करतले. तशेंच पर्रीकार हांचे जिणेचेर आधारीत लघुपटाचे प्रदर्शनूय जातलें. लोकसभेत आज संविधानाचेर 2 दिसांची भासाभास सुरू जातली. लोकसभेच्या सुचीबद्ध कार्यसुची प्रमाण भारताचे संविधान आपणावपाच्या 75व्या वर्धापन दिसा निमतान खाशेली चर्चा जातली. प्रश्नोत्तराच्या वरा उपरांत चर्चा सुरू जातली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लोकसभेत संविधानावेल्या चर्चेक सुरवात करतले. फाल्यां लोकसभेत संविधानाचेर जावपी 2 दिसांच्या चर्चेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जाप दिवपाची शक्यताय आसा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आनी तांचे युएई समकक्ष शेख अब्दुल्ला बीन झायेद बीन सुलतान अल नहयान आज नवी दिल्लीत जावपी 15व्या भारत युई संयुक्त आयोग बसकेचे सह अध्यक्षपण करतले. काल नवी दिल्लीत जाल्ल्या 4थ्या भारत युई धोरणात्मक संवादात दोगांय फुडाऱ्यांनी सह अध्यक्षपण केले. एका सोशल मिडिया पोस्टात डॉ जयशंकर हांणी सांगले की धोरणात्मक संवाद ही एक प्रभावी माची आसा जो फुडारपण मार्गदर्शनाक कृतीत रुपांतर करपाक मदत करता आनी आशादायक डोमेन आनी म्हत्वाच्या हितसंबंधाचेर खूब उत्पादक आदान प्रदान जाता. देशभरातल्या सगळ्या राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशांनी 5G सेवा सुरू केल्या आनी अंदू सध्या 31 ऑक्टोबर मेरेन देशातल्या 783 जिल्ह्यातल्या 779 जिल्ह्यांनी सेवा उपलब्ध आसा अशें सरकारान सांगला. राज्यसभेत एका प्रस्नाक लेखी जाप दितना संचारण आनी ग्रामीण उदरगत राज्यमंत्री डॉ पेम्मासानी चंद्रशेखर हांणी सांगले की 2022 ऑक्टोबरात 5G सेवा सुरू जाल्या उपरांत देशात 4.6 लाखा परस चड 5G बेस ट्रान्सिव्हर स्टेशनां स्थापन जाल्यात. जातूंत मोबायल सेवांखातीर फावो तो स्पेक्ट्रम दिवपासयत सेवा प्रसार करपा खातीर सरकारान जायते उपक्रम केल्यात. ताच्या कार्यक्षम वापरा खातीर लिलाव आनी स्पेक्ट्रम वांटणी वेपार आनी समर्पणाक परवानगी दिल्या अशें तांणी सांगले. फक्त 1.4 अब्ज लोकांची सामुहीक बांदिलकीच देशाक नव्या उंचायेर व्हरतली अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळें. नवी दिल्लीत जाल्ल्या पुरस्कार सुवाळ्यात उलयतना मंत्री गोयल हांणी सांगले की फाटल्या 10 वर्सात सरकाराच्या लक्षात येवंक नासलेले प्रदेश आनी नियमांच्या पलतडचे गोष्टीकडेन पळोवपाची राष्ट्राची मानसिकताय आतां घडटा. पॅरीस पॅरालिंपिक खेळगड्यान 29 पदकां जिखपाच्या संदर्भात देशातल्या दिव्यांगजनाच्या भुमिकेर गोयल हांणी उजवाड घालो. खासगी क्षेत्राक बे लिपीतली कुशळटाय वाडोवपाचे दिकेन वावुरचे जाका लागून ते खास करून खासा सक्षम लोकांक सुलभ जातले अशें आवाहन तांणी केले. भारतीय लष्कराचे वज्रपथक आयज सावन अमृतसरात विजय दीस मनयता. 3 दिसांच्या नियोजीत कार्यावळींनी 16 डिसेंबराक वर्धापन दीस म्हणून 1971 वर्सा पाकिस्ताना आड जाल्ल्या झुजाच्या जैताक 53 वर्सां पुराय जातली जाका लागून बांगलादेशाची निर्मिती जाल्ली. भारतीय सैन्याची ताक आनी तांत्रीक उदरगत दाखोवपा खातीर आयज आनी फाल्यां पंजाब राज्य झुजानायक स्मारक आनी संग्रहालयात लोकां खातीर 2 दिसांचे शस्त्र आनी उपकरण प्रदर्शन घडोवन हाडटले. ह्या प्रदर्शनात तोफखानो रणगाडे आनी अत्याधुनीक तंत्रज्ञान आशिल्ली अत्याधुनीक उपकरणांची लष्करी हार्डवेअराची एक श्रेणी आसतली. खर सारागडी झुजाचेर लायट्स आनी साऊंड शो तशेंच पंजाबातल्या लष्करी मोहिमांचेर भारतीय सैन्याचे गिरेस्त दायज दाखोवपी सिनेमा दाखयतले. झुजाच्या काळात सर्वोच्च बलिदान दिवपी धाडसी सैनिकांक श्रद्धांजली दिवपा खातीर फ्युजन बँड मैफली जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात. प्रधानमंत्री उज्ज्वला येवजण 2.0 खाला 2023-24 आनी 25-26 ह्या काळात देशात 1.6 कोटी एलपीजी जोडणी जारी जाल्या अशें सरकारान सांगलां. लोकसभेत एका प्रस्नाची लेखी जाप दितना पेट्रोलियम आनी सैमीक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी आनी 2025-26 वर्सा खातीर थारायिल्ली मोख अंदू 1 जुलयात साध्य जाल्या अशी माहिती दिली. सरकाराच्या यत्नाक लागून देशात एलपीजीचे प्रमाण 2016 वर्सा 62% सोपपाक लागी पावला अशें तांणी सांगले. देशभरातल्या गरीब घरांतल्या बायलांक डिपॉझिट मुक्त एलपीजी जोडणी दिवपाच्या हेतान मे 2016 वर्सा उज्ज्वला योजना सुरू केली अशें मंत्र्यान सांगले. पीएमयूवाय फेज 1 खाला 8 कोटी एलपीजी जोडणी दिवपाचे लक्ष्य 2019 वर्सा साध्य जाले अशेंय गोपी हांणी सांगले. मंत्र्यांनी माहिती दिली की एलपीजी रिफिलाचे अखंड आनी त्रासमुक्त बुकींग आनी वापरकर्त्याची सुलभता वाढोवपाक एफजीबीटी एसएमएस आयव्हीआरएस वितरकांच्या फोन क्रमांकाचेर व्हॉट्सएप डायरेक्ट कॉलिंग ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अशे सारखे जायते उपक्रम तशेंच ओएमसी एप्स आनी ओएमसी वेब पोर्टल सुरू केला अशी तांणी माहिती दिली. केंद्रीय विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी नवी दिल्लीत जैव तंत्रज्ञान संशोधन आनी नवनिर्माण मंडळ सोसायटीच्या दुसऱ्या वर्सुकी सर्वसाधारण बसकेचे अध्यक्षपण केले. ह्यावेळी सिंग हांणी वेल्लोराच्या क्रिश्चन मेडिकल कॉलेजीतल्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या आधारान हिमोफिलियाचेर जीन थेरपीची यशस्वी चाचणी जाहीर केली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन या प्रतिष्ठीत नेमाळ्यानूय ह्या चाचणीविशी अहवाल दिला अशी माहिती तांणी दिली. भारताच्या जैव तंत्रज्ञान क्षेत्राच्या परिवर्तनकारी प्रवासाचेरूय मंत्र्यान भर दिलो. 14 मुखेल जैव तंत्रज्ञान संस्थेच्या प्रशासनात संशोधन नवनिर्माण आनी क्षमता निर्माण करपाक ब्रिकाची महत्वाची भूमिका आसा अशें तांणी सांगले. ह्या कार्यावळीत सिंग हांणी ब्रिकाचो पयलो वर्सुकी अहवाल प्रोग्राम रोशर आनी ब्रिक माजी विद्यार्थी पोर्टलाची सुरवात केली. डीन लायट टँक म्हळ्यार आयएलटीन 4200 मिटरा परस चड उंचायेर वेगवेगळ्या रेंजाचेर जायत्यो फेऱ्यो अचूकपणान फायर करून एक मुखेल टप्पो साध्य केला. उंचायेर उपेग करपाक सशस्त्र दळांची गरज भागोवपा खातीर आयएलटीची रचना 25 टन श्रेणीचे बख्तरबंद लढाऊ वाहन म्हण केल्या अशें संरक्षण मंत्रालयान निवेदनात सांगला. हॉकीत काल राती ओमानातल्या मस्कत शारात जाल्ल्या बायलांच्या ज्युनियर आशिया करंडकातल्या 4थ्या पूल ए मॅचीत भारतान थायलंडाचो 9-0 असो पराभव केलो. ह्या जैत्याक लागून भारत सर्तीच्या उपांत्य फेरयेत पावला आनी फाल्यां फेरयेत जपाना आड खेळ जातलो. भारतीय न्याय वेवस्थेची माहिती आनी संचारण तंत्रज्ञान म्हळ्यार आयसीटीच्या उदरगती खातीर ई कोर्ट्स मिशन मोड प्रकल्प कार्यरत आसा अशी माहिती कायदो आनी न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी दिल्या. राज्यसभेतल्या एका प्रस्नाच्या लेखी जाप दितना मेघवाल हांणी सांगले की भारत सरकाराचे न्याय खाते भारत सरकार संबंधित उच्च न्यायालयावरवी विकेंद्रीत पद्धतीन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीच्या समन्वयान ई कोर्ट प्रकल्प चालीक लायता. प्रकल्पाचो पयलो टप्पो 2011-2015 ह्या काळात चालीक लायिल्लो आनी संगणक हार्डवेअर स्थापन करप इंटरनेट जोडणी सुनिश्चित करप आनी ई कोर्ट प्लॅटफॉर्म कार्यान्वीत करप अशा संगणकीकरणाच्या मुळाव्या गजालींचेर लक्ष केंद्रीत केला. 935 कोटी रुपया खर्चा परस ह्या टप्प्याची अंमलबजावणी करपा खातीर वट्ट खर्च 639 कोटी रुपया परस चड जाला अशें मेघवाल हांणी सांगले. नेपाळ लष्कर मुखेल जनरल अशोकराज सिगदेल हांणी नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांची भेट घेतली. ह्या बसकेत तांणी द्विपक्षीय संबंधाच्या संबंधित जायत्या प्रस्नांचेर चर्चा केली. नेपाळ सैन्याची क्षमता वाढोवपा खातीर प्रशिक्षण नियमीत सराव कार्यशाळा आनी चर्चासत्रां तशेंच संरक्षण उपकरणां आनी पुरवण करपा सयत संरक्षण सहकार्याच्या वेगवेगळ्या मुद्द्यांचेर सिंग हांणी भर दिलो. शेजारी पयली धोरणाप्रमाण शेजाऱ्यांकडेन संबंध घटमूट करपाच्या भारताच्या इच्छेचो पुनरुच्चार मंत्र्यान केलो. तशेंच लागींचे शेजारी म्हणून भारत आनी नेपाळ हांच्या मदीं परस्पर चिंतेच्या जायत्या प्रस्नांचेर समान दृश्टीकोन सामायिक करतात अशें तांणी मुखार सांगलें. पॅलेस्टाईन बद्दलचे भारताचे धोरण खूप आदिसान आसा आनी इस्रायला वांगडा शेजारी रावन सुरक्षीत आनी मान्यताप्राप्त सीमांत पॅलेस्टाईनचे सार्वभौम स्वतंत्र आनी व्यवहार्य राज्य स्थापन करपाक वाटाघाटीवरवी दोन राज्यांच्या उपायाक सदांच आदार दिला अशें सरकारान म्हळां. राज्यसभेत एका लेखी जाप दितना परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग हांणी सांगले की 7 ऑक्टोबर 2023 दिसा इस्रायलाचेर जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो आनी इस्रायल हमास संघर्षात नागरिकांच्या जिवितहानीचो भारतान तीव्र निषेध केला. भारताक सुरक्षा परिस्थितीचो हुस्को आसा अशें तांणी सांगलें. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज प्रयागराजात 7000 कोटी रुपयांचे जायते प्रकल्प लायतले चारीक. गोंयचे आदले मुखेलमंत्री तशेंच आदले केंद्रीय संरक्षण मंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांच्या जयंती. देशभरातल्या सगळ्या राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशांनी 5G सेवा सुरू केल्या. आनी खेळात हॉकी बायलांच्या ज्युनियर आशिया करंडकात भारतान थायलंडाचेर 9-0 असो पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.